व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यक्त आहे. कृपया लाईन किंवा थोड्या वेळाने कॉल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल पे व्यस्त है. कृपया लाइन पे बने रहे या कुछ समय बाद डायल करें.
आ गया. आप बोला